नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमातून जीवनामध्ये ज्या विशिष्ट मूल्यांची आपल्याला गरज आहे, ज्याच्यामुळे आपलं जीवन सुखमय होऊ शकतं, अशा विविध विषयांवर आपल्याला माहिती ह्या कार्यक्रमातून मिळत आलेली आहे. सध्या ज्या मालिकेमध्ये आपण आहोत, ज्या मालिकेतून आपण वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन घेत आहोत, ते आहे की राजयोगाचा व्यसनांमध्ये काय हातभार लागू शकतो आणि व्यसन काय आहेत. व्यसनांची माहिती आपल्याला इथे देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सचिन परबजी. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, व्यसन हा विषय तुमचा खूप जिव्हाळ्याचा, कारण तुम्ही ह्याच्यात खूप वर्ष झालं कार्य करताय, अजूनही तुमच्याकडे बरेचसे पेशंट येत असतात. तर असं कधी झालंय का की तुमच्याकडे हे जे काही दारू सिगरेट वगैरे हे सोडून इतर काही व्यसनांसाठी लोक आलेली आहेत? जसं आता मी एकदा वर्तमानपत्रात वाचलेलं की कॉम्प्युटर जे आहे ह्याचाही आजकाल लोकांना वेड लागलेला आहे. तर आम्ही जेव्हा ऑफिसेसमध्ये काम करतो तर नाही म्हटलं तरी 8-10 तास तरी आम्ही त्याच्या समोरच असतो. म्हणजे आम्हालाही व्यसन लागलेलं आहे का?
नाही. व्यसनाच्या डेफिनेशन मध्ये, व्याख्यामध्ये जेव्हा बसतं की तुम्ही जेव्हा ते सबस्टन्स, एखादा पदार्थ किंवा एखादं कार्य करत नाही आणि ते न केलं की तुम्हाला विड्रॉवल येतात, ठीक आहे, फिजिकल, शारीरिक किंवा मानसिक, तेव्हा त्याला व्यसन म्हणू शकतो. पण तुम्ही हा जो विषय सांगितला खरंच महत्वाचा आहे. आम्ही बघतो की शाळेतली आणि कॉलेजातली मुलं किंवा काही हाऊसवाईफ देखील तासन तास कॉम्प्युटरच्या समोर बसलेले असतात, खास करून इंटरनेट. इंटरनेट मुळे असं झालेलं आहे की विश्वातली सगळी माहिती तुमच्या समोर आलेली असते आणि फक्त एका बटन दाबायची आवश्यकता असते. आणि काही अशा वेबसाईट आहेत ज्याच्यावर खास करून मुलं जातात आणि रात्रभर त्या वेबसाईटवर बसतात आणि त्यांना अशा सवयी लागतात ज्या फार विचित्र आहेत आणि घरच्यांना हे माहीत नसतं. त्याच्यामध्ये दोन मी बघितलेलं आहे की अशा वेबसाईटना, संकेतस्थळांना भेट देणं आणि दुसरं म्हणजे चॅटिंग, ऑनलाईन चॅटिंग करणं. आणि ह्याच्यामध्ये स्त्रिया पण आहेत, घरी रात्री झोप येत नाही तर कॉम्प्युटर समोर बसून अमेरिकेमध्ये किंवा लंडनमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये एखाद्या व्यक्तीशी ऑनलाईन चॅटिंग, मैत्री होते त्यांची आणि भरपूर काही माहिती मग एक्सचेंज केली जाते आणि मग त्यांची अशी सवय लागते की त्यांना त्याच्याशिवाय कर्मातच नाही आणि दुसरं कशात नाही लक्ष लागत नाही. हे जे विद्यार्थी असतात ते मैदानी खेळ अजिबात खेळत नाही आहेत, कॉम्प्युटर समोर बसून असतात आणि तासन तास बसलेले असतात. त्यामुळे त्यांना एकतर कॉम्प्युटर समोर बसून काहीतरी खात राहायचं, एका जागेवर बसून त्यांनी वजन पण वाढतं. तुमची जे शारीरिक ग्रोथ व्हायला पाहिजे किंवा मानसिक ग्रोथ व्हायला, मित्र तुम्हाला मिळायला पाहिजे, ते मिळत नाही. कॉम्प्युटर हा तुमचा मित्र झालेला असतो. तर इंटरनेट इज अ गुड मीडियम, माझ्या मते अतिशय छान माध्यम आहे. तुम्ही भरपूर चांगल्या गोष्टी याच्यातून शिकू शकता, पण जर तुम्ही ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ इंटरनेट समोर बसून राहिलेला आहात आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर, मनावर आणि तुमच्या संबंधावर, खास करून सोशल लाईफ, सामाजिक तुमचं जे जीवन आहे त्याच्यावर जर इफेक्ट होत असेल तर डेफिनेटली इट इज नॉट अ गुड साईन. आणि ह्याच्यामुळे आम्ही बघितलेलं आहे की लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि भरपूर काही प्रॉब्लेम्स इन्व्हाइट करतात, ज्या तुमच्या मैत्री तुम्ही ऑनलाईन करता आणि लोकांना आपली प्रायव्हेट इन्फॉर्मेशन शेअर करता आणि भरपूर काही अशा गोष्टी तुम्ही ऑनलाईन शेअर करता, फसवता एखाद्या व्यक्तीला, तर काहीही होऊ शकतं याचे भरपूर. त्यामुळे कायदे पण आलेले आहेत आता की सायबर क्राईम म्हणून, म्हणजे कॉम्प्युटरवर केले जाणारे गुन्हे. तर हा फार मोठा किचकट विषय आहे आणि हे एक व्यसन डेफिनेटली असू शकतं आणि आहे. तर खास करून या माध्यमाद्वारे मी पालकांना सांगेन की तुम्ही आपल्या मुलांवर लक्ष ठेवा की मुलं जर इंटरनेटचा वापर करत असतील तर कोणत्या संकेतस्थळांना ते भेट देतात आणि किती तास ते कॉम्प्युटर समोर बसतात, खास करून इंटरनेट असताना. आणि हाऊसवाईफ रात्री घरे सगळे झोपलेले असतात, कॉम्प्युटर समोर जाऊन बसतात, अशा पण केसेस माझ्याकडे आलेल्या आहेत. तर हे एक व्यसन आहे आणि घरच्या लोकांनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, मी म्हणेन ह्याला कंट्रोल केलं पाहिजे, तर तुम्ही याच्यापासून वाचू शकता.
डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही सांगितलं की कोणत्या पद्धतीने काही ठराविक संकेतस्थळांना नेहमीच भेट देणं, तिथून किंवा चॅटिंग करणं हा प्रकार किती धोकादायक असू शकतो. कारण प्रथम क्षणी त्याचे आम्हाला त्याच्यामधून होणारे जे काही नुकसान आहे ते कधीच लक्षात आलेले नाहीये. परंतु हा तुम्ही जे सांगतात, कारण तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही असे पेशंट पाहिलेले आहेत, आम्हाला तशी काही माहिती नाही की काय होऊ शकतं. तर असं जर कोणाला सवय असेल त्याच्या का हो, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कॉम्प्युटर सुद्धा एक मोठं व्यसन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपल्या मानसिकतेवर फार मोठा परिणाम होऊ शकतो. ह्या गोष्टीला आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायचंय. डॉक्टर साहेब, व्यसनांचा शरीरावर सर्वाधिक परिणाम होतो असं म्हटलं जातं, तर सर्वसाधारणतः जेव्हा समजा दारू घेतोय किंवा सिगरेट पितोय किंवा दुसरं काही व्यसन करत असेल एखाद्या व्यक्ती, तर असे मेजर काही सिस्टम्स आहेत का बॉडीमधले ज्याच्यावर खूप इफेक्ट होऊ शकतो आणि त्याच्या ती गोष्ट लक्षात येत नाही, असं काही होतं का? असे काही मेजर सिस्टम्स आहेत का?
भारतामध्ये खास करून तंबाखू आणि गुटखा ह्याचं जे प्रमाण आहे ते जास्त, खास करून गुटखा सध्या वाढलेला आहे. तर गुटख्यामुळे तोंड बंद व्हायला लागतं, ज्याला आम्ही सबमिकस फायब्रोसिस म्हणतो. आणि कॅन्सर सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्हाला कळून येतं नाही, तर भरपूर अशा मी केसेस पाहिले यंग जनरेशनमध्ये, तर कॅन्सर, तोंडाचे कॅन्सर, त्याच्यामध्ये होठाचा, हिरड्यांचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर किंवा टाळूचा कॅन्सर किंवा स्वरयंत्राचा कॅन्सर हे फार आम्ही बघितलेले आहेत, कॉमन आहे. जर दारू तुम्ही घेत असाल तर दारूमुळे पोटात ऍसिडिटी होणे, लिव्हरला सूज येणे हे कॉमनेस्ट प्रकार आहेत. बाकी तुम्हाला जे कॉमन आजार असतात ते एवढ्या लवकर कळत नाही, पण चिडचिडेपणा येणे किंवा पोटाचे आजार किंवा अनिद्रतेचे आजार, तर हे सगळे आजार कॉमनेस्ट असतात आणि हे दिसून येतात.
डॉक्टर साहेब, तुम्ही बरेचसे आजार मेन्शन केले, जास्त करून त्याच्यामध्ये कॅन्सर हा शब्द वापरला. एकदा असंच आमच्या नजीकच्या एका व्यक्तीला आम्हाला दवाखान्यात न्यावं लागलं. त्या व्यक्तीला सातत्याने तोंड येत असत, तर खूप प्रयत्न केलेला आम्ही, आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे नेलेलो आणि खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही आता स्पेशलिस्टना दाखवा म्हणून. तर जास्त काही होत नव्हतं बाकी तर ओके, परंतु एक फक्त तोंड येणं हा एकच प्रकार होता आणि ते काही आम्हाला कळलं नाही. तर नंतर आम्हाला असं कळलं की हा कॅन्सर आहे म्हणून. तर नॉर्मल माणसालाही तोंड येतं, तर ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे थोडंसं स्पष्ट?
दोन जखमा तोंडामध्ये होतात जे दारू किंवा तंबाखू घेतात, ज्यांना आम्ही म्हणतो ल्युकोप्लाकिया किंवा एरिथ्रोप्लाकिया. ल्युकोप्लाकिया म्हणजे सफेद दाग, एरिथ्रोप्लाकिया म्हणजे लाल दाग. तर सुरुवातीला लक्षणामध्ये अगोदर हा तिखट खायचा पण त्याला भाजायचं नाही, पण आता तिखट त्याला सहन होत नाही, हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं. किंवा तोंडामध्ये एखादी जखम आहे जी भरत नाहीये, अल्सर नाहीये पण ती जखम असू शकते. तर जर हिस्ट्री असेल, व्यसनाची हिस्ट्री असेल, तंबाखू कोणत्याही प्रमाण, मग सिगरेट, बिडी, सिगार किंवा गुटखा आणि त्याच्याबरोबर दारू किंवा असं कुठलंही व्यसन असेल आणि ही जखम असेल आणि ही जखम जर भरपूर दिवस जात नसेल, मी म्हणेन 15 दिवस ते 1 महिना जर असेल, तर त्याची ताबडतोब बायोप्सी करून घेतली पाहिजे. बायोप्सी म्हणजे तिथून एक छोटासा तुकडा काढून कॉम्प्युटर खाली, म्हणजे सॉरी सूक्ष्मदर्शकाखाली आम्ही त्याचं निरीक्षण करतो आणि आम्हाला कळतं की हे साधारण जखम आहे की कॅन्सरची सुरुवात आहे. तर हा तरीका, मला एक केस आठवते, आमच्याकडे एक रिक्षा ड्रायव्हर आलेला, त्याला काही त्रास नव्हता, फक्त त्याच्या मिसेसने जबरदस्ती म्हणून त्याला आमच्याकडे पाठवलं की जा इथे, तुम्ही गुटखा खाता, सोडा तुम्ही गुटखा, म्हणून माझ्याकडे पाठवलं. तर मी सहज एक रुटीन म्हणून फक्त त्याचं तोंड बघितलं, तर तोंडामध्ये जिभेवर त्याचा एक छोटासा सफेद, म्हणजे जसं राई असते आपल्या, राई दोन तीन राई असेल तेवढा सफेद दाग मला दिसला जिभेवर. त्याला काही त्रास नव्हता, एकदम व्यवस्थित होता. तर मला डाऊट आला, मी म्हटलं की आपल्याला याची बायोप्सी केली पाहिजे. तो म्हणाला कशाला उगाच बायोप्सी, खर्च करताय, काही त्रास नाही मला, हे मला मिसेसने सांगितलं म्हणून मी आलो. मी म्हटलं ठीक आहे, चांगली आहे तुमची तब्येत, कारण त्याला गळ्यामध्ये लिम्फ नोड वगैरे काही नव्हतं, म्हणजे गळ्यामध्ये अशी गाठ वगैरे येते तसं काही नव्हतं. पण मला राहून राहून वाटत होतं की आपण हे तपासलं पाहिजे, कारण आम्ही रिस्क घेत नाही, कारण जर अर्ली स्टेज मध्ये असेल आणि आपण वाचवलं तर त्याचं आयुष्य वाचू शकतं, हे आम्हाला शिकवलेलं असतं. तर मी त्याला म्हणालो की ठीक आहे, तो आलेलाच आहेस ना, एक छोटासा तुकडा तपासून घे ना, जर नॉर्मल असेल तर चांगलंच आहे ना, तुम्ही बिंदास राहू शकता. तर भरपूर त्याला कन्व्हिन्स केल्यानंतर तो तयार झाला आणि आम्ही तो तुकडा तपासायला पाठवला. सो ही वॉज इन स्टेज ऑफ कॅन्सर, सेकंड स्टेज. आणि मग त्याची जीभ कापावी लागली, जीभ कापली, रिक्षा चालवू शकत, कारण बोलू शकत नव्हता, पण त्याचा जीव वाचला. नंतर तो आला माझ्याकडे, मला थँक्स म्हणाला, आता तो नियमित राजयोगाचा अभ्यास करतोय. पण जर त्याने तेव्हा ऐकलं नसतं तर त्याचं संपूर्ण परिवाराचं नुकसान झालं असतं. तर त्याच्या मिसेसनी हिंमत केली, त्याला घेऊन आलं आणि मी त्याला कन्व्हिन्स केलं त्यावेळेला, आणि त्यांनी ऐकलं. कारण बरे भरपूर जण ऐकत नाही, येतच नाही परत आमच्याकडे. पण त्यांनी ऐकलं, बायोप्सी केली आणि तेव्हा कळलं आणि आता तो जिवंत आहे. पण त्याची जीभ कापली गेलेली आहे. तर अशा पण केसेस आमच्याकडे आहेत. तर सुरुवातीला हे कळून येत नाही तुम्हाला. तुम्ही तर म्हणालात अल्सर होता म्हणून तो आला. काही जण तर येत पण नाही. हा क्लासिकल कॅन्सर आहे ज्याचं काही सिम्पटम नाही, एकदम पेनलेस. तर रिस्क ही आहेच. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तंबाखू दारू घेत असाल तर तुम्हाला केव्हाही कॅन्सर होऊ शकतो. आणि जरुरत नाही आहे की सगळ्यांना अगोदर त्याचं सिम्पटम्स यावे. म्हणजे तुम्ही जसं म्हणता की दुखणं यावं, गरजेचं नाही आहे. तुमच्या तोंडामध्ये कुठलाही असा दाग असेल ज्याचा रंग बदललेला आहे आणि तुम्ही जरी तो नोटीस केला असेल तर ते कॅन्सरची सुरुवात असू शकेल. म्हणून मी म्हणतो की एक तर ही व्यसनं करू नयेत, आणि जर तुम्ही करत असाल तर कमीत कमी तुम्ही स्वतःचा तोंड आतून बघा किंवा चेक करा रेग्युलरली की तुम्हाला कदाचित कॅन्सरची सुरुवात तर झालेली नाही ना.
डॉक्टर साहेब, खूप महत्वाची माहिती होती की आपल्याला चेक करायला हवं जर व्यसन करत असू तर. परंतु कुठेतरी वाटतं की हे व्यसन खरंच नको. जरी त्या व्यक्तीला वाटत नसलं तरी घरचे व्यक्ती खूप त्याच्यापासून त्रस्त असतात. तर अशा वेळेला आम्ही जेव्हा एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रावर जातो तर आम्ही पाहिलेलं आहे की फक्त औषधं देऊन आम्हाला पाठवलं जातं पुन्हा. कारण माझी अशी एक केस होती ज्यांना आम्ही घेऊन तिथपर्यंत गेलेलो होतो. फक्त औषधं दिली गेलेली होती, थोडस समुपदेशन होतं, परंतु पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा एक रिलॅप्स झालेला आहे. पुन्हा पुन्हा ती गोष्ट त्या व्यक्तीने सुरू केलेली आम्ही पाहिलेली आहे. परंतु तुमचे अनुभव खूप वेगळे आहेत. तुम्ही जेव्हा सांगितलेला आधी सुद्धा आपली चर्चा झाली तेव्हा ते चांगले अनुभव आहेत तुमच्याकडे. अशी लोक आहेत ज्यांचा जीव वाचलाय, ज्यांनी व्यसन सोडलेलं आहे. तर तुमच्याकडे काय अशी विशिष्ट पद्धती आहे जेणेकरून एखादी व्यसनी व्यक्ती स्वतःचं व्यसन सोडू शकेल?
व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये भरपूर काही संस्था कार्यरत आहे आणि आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ देम. त्या सगळ्यांचा मी अभिनंदन करतो कारण खूप छान काम करतायत ते. कारण फार गरज आहे. जसं टेन्शन वाढत गेलेलं आहे तसं लोकांमध्ये व्यसनाचं प्रमाण पण वाढत गेलेलं आहे. तर ह्या संस्था सगळ्यात चांगलं काम करतायत आणि बेसिक सेम आहे सगळीकडे. ठीक आहे ना. फक्त एक मी पाहिलेलं आहे की ब्रह्माकुमारीचा प्लस पॉइंट आहे की ह्या सगळ्या व्यसनांमध्ये किती तुम्ही मेहनत केली तरी आम्ही बघतो की जास्त आम्हाला सक्सेस मिळत नाही. कारण हे व्यसन एवढं डीप रूटेड असतं. 30% आम्हाला सफलता मिळते. बाकीचे लोक असतात जसं तुम्ही म्हणाला ते रिलॅक्स मध्ये जातात. म्हणजे ते बंद करतात, काही काळासाठी बंद करतात. पण जसं परत टेन्शन आलं, परत ती परिस्थिती आली तर पुन्हा त्याच्यामध्ये ते स्लीप होतात. तर म्हणून आम्ही म्हणतो दोन प्रकारे आम्ही कार्य करतो, एक प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट. प्रिव्हेंशन म्हणजे आम्हाला जे दिसते आहेत की शाळेतली मुलं कॉलेजातली मुलं चालली आहेत अजून व्यसन केलं, त्यावेळेला त्यांना थांबवणं फार महत्वाचं असतं. तर या माध्यमाद्वारे मी सांगेन जे काही शाळेतले शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत किंवा शिक्षण क्षेत्राशी जुळलेले लोक आहेत, त्यांनी खास कॉलेजवाले लोक आहेत त्यांनी खास लक्ष द्यावं की हे एक सामाजिक कर्तव्य आहे आपलं. कारण ही सगळी युवा पिढी त्याच्यामध्ये गेली तर आपलं समाजाचं फार मोठं नुकसान आहे. प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि या आजारावर भरपूर खर्च होतो. तर प्रिव्हेंशन हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण प्रिव्हेंट आपण केलं तर आपली एनर्जी भरपूर वाचते. तिथे थांबवणं फार सोपं आहे पण एकदा का व्यसन केलं तर तिथून मागे आणणं फार कठीण असतं. राजयोगाचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की फॉलोअप व्यसनमुक्तीमध्ये एक फार इम्पॉर्टंट स्टेप असते. फॉलोअप हे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जेव्हा एक महिना ठेवलं जातं तर त्यावेळेला चारही दरवाजे बंद असतात. तो व्यक्ती कुठे जाऊ शकत नाही. त्याला डिटॉक्सिफाय केलं जातं. म्हणजे त्याच्या शरीरात जे विष पसरलेलं आहे ते शरीरातून बाहेर काढलं जातं आणि त्याच्या शरीराला ताकद दिली जाते. ताकदीचं इंजेक्शन दिलं जातं आणि क्रेविंगसाठी म्हणजे त्याला जी आठवण येते व्यसनांची त्याच्यासाठी औषध दिलं जातं. पण तिथून तो एकदा बाहेर आला की पुन्हा तेच घर आहे, पुन्हा तीच लोकॅलिटी आहे. जर स्लम मध्ये राहत असेल किंवा एखाद्या पुन्हा घरच्या समस्या त्याच आहेत आणि पुन्हा तेच वातावरण आहे. तर त्याला सोल्युशन मिळालेलं नाही. भले त्याचं काउन्सिलिंग केलेलं आहे की या परिस्थितीत, पण त्याला समाव आम्ही बघतो की आतून तो शक्तिशाली जोपर्यंत होत नाही, त्याच्या विचारांमध्ये किंवा आत्म्यामध्ये शक्ती येत नाही, किंवा त्याला आम्ही रिहॅबिलिटेशन म्हणतो, त्याचं चांगल्या प्रकारे रिहॅबिलिटेशन झालेलं नाही आहे, तर हा पुन्हा जाण्याची शक्यता असते आणि तिथे ब्रह्माकुमारीच्या शाखा मदत करतात. ब्रह्माकुमारीचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे की प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये याच्या शाखा आहेत आणि जेव्हा व्यक्ती ब्रह्माकुमारीच्या शाखेमध्ये जातो तर तिथे त्याला एक वातावरण मिळतं. त्यामुळे आमचा असा अनुभव आहे की जे लोक राजयोगाचा अभ्यास करतात आणि रेग्युलर आहे त्याच्यामध्ये त्यांना एक तर विड्रॉवल येत नाही आणि त्यांचं व्यसन लाईफ लॉंग सुटलेलं आहे. आणि असे पण आमच्याकडे केसेस आहेत की ज्यांनी व्यसन सोडलंय स्वतः आणि दुसऱ्यांचं पण सोडवलेलं आहे. असे उदाहरण आहेत. तर जसं आपण स्लाइडमध्ये बघतोय की जेव्हा व्यसन होतं तर ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. त्याला रेग्युलर हेल्दी डाएट दिला जातो, त्याला व्यायाम सांगितला जातो, त्याचं काउन्सिलिंग आणि मेडिसिन दिलं जातं. तर मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारची आहेत. ॲलोपॅथी मेडिसिन वेगळ्या प्रकारे काम करतात, आयुर्वेदिक आहेत, होमिओपॅथिक आहेत. तर ह्या सगळ्या मेडिसिन आम्ही पेशंट बघून आम्ही त्यांना देतो. पण सगळ्यात महत्वाचं जे आमचं शस्त्र आहे ते आहे राजयोग मेडिटेशन. राजयोग मेडिटेशन मुळावर काम करतं. जसं आपण स्लाइडमध्ये पाहतो आहोत की मूळ कारण आपण बघितलं व्यसनाचं काय आहे की तणाव, स्ट्रेस, आतमधून खाली पण आहे. तर जेव्हा व्यक्ती राजयोग ध्यानामध्ये बसतो तर त्या राजयोग ध्यानामध्ये तो परमपिता परमात्म्याशी कनेक्ट करतो, स्वतःला जोडतो. आणि जेव्हा तो जोडतो स्वतःला तर परमात्म्याकडून त्याला आनंदाचा अनुभव होतो, एक शक्तीचा अनुभव होतो आणि आतमधलं खाली पण त्याचं संपतं. एक सेल्फ रेस्पेक्ट त्याचा जागृत होतो आणि जो आनंद तो म्हणतो की एक सिगरेट घेतली बस एकदम आता काही नको, एकदम शांती झालेली आहे, किंवा पॅक केल्यावर एकदम डोकं शांत होतं, तो शांतीचा अनुभव त्याला राजयोगाद्वारे होतो. त्यामुळे हे व्यसन त्याचं आपोआप सुटतं. मला एक केस आठवते, एक फार मोठा मार्केटिंग मॅनेजर होता, त्याला व्यसन होतं आणि तो माझ्याकडे आला. तर मी त्याला म्हणालो की बाबा तू शिकलेला आहेस, तू काय व्यसन करतो? तो मला म्हणाला डॉक्टर साहेब तुम्ही ट्राय करा, तुम्हाला कळेल. म्हणलं मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी करेन, पण तू काय सिगरेट पितोस, तुला काय मिळतंय? तुला माहिती आहे हे स्लो पॉयझन आहे, तुला हळूहळू हे संपवत आहे. तर त्याने मला उत्तर दिलं डॉक्टर साहेब मला पण काय घाई नाही, मला पण हळूहळूच मारायचं आहे. तर हे शिकलेल्या लोकांना सांभाळणं फार कठीण असतं, बट वी आर परसिस्टंट. मी पुन्हा त्याला विचारलं नाही ते ठीक आहे सगळेजण मरणार आहे पण तुला काय मिळतं ते मला सांग. मग त्याने थोडा वेळ विचार केला आणि मला म्हणाल की डॉक्टर साहेब जेव्हा मी सिगरेट पित होते अशी किक किक मिळते. म्हटलं किक काय असते? मला तर फुटबॉलची किक माहित आहे, ही कुठली किक आहे? तो म्हणाला एकदम शांती होते. आणि तिथे मी त्याला पकडले, मी त्याला म्हणाले एक्झॅक्टली यू आर बँग ऑन टार्गेट, तू बरोबर बोलतोय. तुला सिगरेटची आवश्यकता नाहीये, तुला शांतीची आवश्यकता आहे जी तू सिगरेटमध्ये शोधतोय. जर सिगरेटमध्ये शांती असती तर आम्ही सगळ्यांना ओम शांती बोललो नसतो. आम्ही बोललो असतो सिगरेट शांती, सिगरेट घ्या शांत व्हा, सिगरेट घ्या शांत व्हा. सिगरेटमध्ये शांती नाहीये. मग त्या तो हुशार होता, तो म्हणाला मग मी काय करू? म्हटलं बघ तू मेडिटेशनचा अभ्यास कर राजयोगाचा, कदाचित तुझी सिगरेट सुटेल. आणि आश्चर्य त्याचं 22 वर्षाचं व्यसन त्याने 7 दिवसात सोडलं. आता ह्याच्यामध्ये काय झालं की त्याला काय पाहिजे होती शांती, कुठे शोधत होता? सिगरेटमध्ये. त्याला ती शांती मिळाली, सिगरेट सुटली. अशाच प्रकारे सगळ्या व्यसनांमध्ये व्यक्ती काही ना काही शोधत असतो. आपण जे कारण बघितले इमोशनल ट्रॉमा, त्याच्यामध्ये तो शांती किंवा सुख त्याला ते मिळालेलं नसतं. पण जेव्हा परमात्म्याच्या स्मृतीमध्ये व्यक्ती बसतो आणि तो त्या शांतीच्या सागर, प्रेमाच्या सागर, आनंदाच्या सागरशी स्वतःला जोडतो आणि तो प्रवाह चालू होतो, तर त्याला ते एवढं सुख मिळतं की त्याला ह्याची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे व्यसन सोडावं लागत नाही, व्यसन आपोआप सुटतं. हा आमचा अनुभव आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या सेंटरवर ज्या लोक येतात ते सगळे व्यसनमुक्त असतात, त्यामुळे त्याला एक कंपनी मिळते चांगल्या लोकांची. आणि राजयोगामध्ये हे सांगितलं जातं की प्रत्येक व्यक्ती अनादि रूपामध्ये संपूर्ण आहे. भले वर्तमान ती चूक करत असेल तर आम्ही जी बघतो व्यक्तीला ते वर्तमान रूपात बघत नाही, त्याच्या संपूर्ण अवस्थेत बघतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की आतापर्यंत मला लोक दारुड्या बेवड्या म्हणत होते, आता इथे आल्यानंतर मला सडनली रेस्पेक्ट मिळायला लागला, तर त्याला बरं वाटतं. आणि प्रत्येक व्यक्ती चांगली असते आतून, आणि आम्ही बघितले व्यसन करणारी माणसं खरंच हृदयाने खूप चांगली असतात. फक्त काही अशी परिस्थिती जीवनामध्ये येते तेव्हा त्यांना सपोर्ट मिळत नाही आणि ते स्वतःच्या नजरेत पण पडलेले असतात आणि समाजाचा पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्य नसतो. आणि जेव्हा आमच्या सेंटरवर येतात तर आमच्या बहिणी प्रेमाने त्यांच्याशी बोलतात आणि त्यांना ज्ञान देतात, तर त्यांना वाटतं ही माणसं चांगली असतात. एक सपोर्ट त्याला मिळतं, एक असं वातावरण मिळतं आणि ईश्वरीय शक्ती विशेष म्हणजे परमात्म्याची मिळते, त्यामुळे ह्याच्यातून तो सहज निघतो. आणि तो निघतच नाही पण दुसऱ्यांसमोर उदाहरण बनतो. आमच्याकडे एक व्यक्ती आहे ज्याने 70 लोकांचं व्यसन सोडवलं, दोन दोन दिवस गटारात पडून असायचा. आता तो जिथे बोलतो तिथे लोक व्यसन सोडतात, कारण अनुभवाने बोलतो ना. तर अशी लोक दुसऱ्यांसमोर उदाहरण बनतात आणि अशी आमच्याकडे भरपूर लोक आहेत, आम्ही याचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे राजयोग एक चमत्कारिक मेडिसिन, कारण आम्हाला कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही बघितलेलं असेल, इट इज व्हेरी टफ, ऍडिक्शन सोडणं फार कठीण आहे. पण जेव्हा मी बघतो की जर तो व्यक्ती रेग्युलर राजयोगाचा अभ्यास करेल तर व्यसन सोडणं फार सोपं आहे, असा आमचा अनुभव आहे.
खूपच छान अनुभव आहे डॉक्टर साहेब. दर्शक हो, तुम्ही पाहिलं असेल की डॉक्टर साहेबांनी जो अनुभव सांगितलेला आहे की कसं लोकांचे व्यसन सुटलेले आहेत, तर आपण ज्या गोष्टींना बाहेर शोधतो, पूर्वीही ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, आताही मी सांगते, परंतु व्यसनाशी त्या निगडीत असल्या कारणाने पुन्हा एकदा सांगते की बाहेर ज्या गोष्टींमध्ये किंवा वस्तूंमध्ये, दारू असू दे, सिगरेट असू दे, तंबाखू असू दे, जी गोष्ट आपण तिथे शोधतोय किंवा ज्या गोष्टीला आपण व्यक्त करू पाहत नाही, आतमध्ये काही दुःख आहे, काही त्रास आहे, तर त्याचं दमन करण्यासाठी, त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी जर व्यसनांचा आपण आधार घेत आहोत तर ते खूप चुकीचं आहे. कारण ब्रह्माकुमारीच्या म्हणण्याप्रमाणे की आपली आधी अनाधी जो स्वरूप आहे किंवा आपण ज्या रूपामध्ये आहोत तिथे आपण सुखी आहोत, शांत आहोत, तर ह्या स्वरूपाचा जास्तीत जास्त अनुभव जर केलात तर ह्या व्यसनांचा आधार घेण्याची आपल्याला कधीच गरज पडणार नाही आहे. तर ही गोष्ट आपल्याला सतत लक्षात ठेवायची आहे. आपल्याकडे अशी कोणीतरी व्यक्ती असेल तर आपल्याला नक्कीच त्या व्यक्तीला ब्रह्माकुमारी सेवा केंद्रावर राजयोग ध्यान पद्धती जी आहे ती शिकवण्यासाठी नक्कीच घेऊन जायचं आहे, जेणेकरून ती व्यक्ती आपलं जीवन सुखमय बनवू शकतात. तुम्हाला ह्या बाबतीत काही अधिक माहिती हवी असेल तर नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट द्या. तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्रश्न आम्हाला मेल करा किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला तुम्ही भेट देऊ शकता. या विषयाची अजून आपण माहिती जी आहे ती डॉक्टर साहेबांकडून घेणार आहोत. तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.